लाइट्स कॅमेरा एक्शन.
नमस्कार, मी रोहिणी हट्टंगडी. तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा एक्शन, माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
बरं, मला सांगा, पण ज्या दिवशी तुमची डिलिव्हरी होती त्या दिवशी जयदेवजी तुमच्या सोबत होते का? तो दिवस कसा होता? का कुठे ते प्रयोगात बिझी होते?
ऍक्च्युली माझं नाव घातलं होतं ते पुण्याला, सो मी पुण्याला जाऊन चेकअप करायची, कारण माहेरी करायचं वगैरे असं. तारीख दिली होती मला वाटतं सप्टेंबरला. त्याच सुमाराला माझी नणंद सुद्धा प्रेग्नंट होती आणि तिला जून मध्ये मुलगा झाला, त्यामुळे माझ्या सासूबाई तिच्याकडे राहायला गेल्या होत्या. मी 15 ऑगस्टच्या सुमाराला पुण्याला जाणार होते, म्हणून त्या 1 तारखेला परत आल्या की 1-15 दिवस रोहिणी बरोबर राहीन आणि मग रोहिणी जाईल वगैरे असं. आणि 5 तारखेलाच मला काहीतरी अनिजी व्हायला लागलं 5 ऑगस्टला. आणि त्या सुमाराला ना मी संध्याकाळी आविष्कारमध्ये जाऊन बसायची आणि त्यावेळेस दुर्गा झाली गौरी हे बसत होतं.
किशोरी शहाणे होत्या?
अरे सगळ्या जणी, किशोरी शहाणे, काय प्राजक्ता कुलकर्णी, नंतर उर्मिला मातोंडकर, निशिगंधा वाड, या सगळ्या जणी त्या पहिल्या प्रोडक्शन मध्ये होत्या. तिथं बसायची आणि पाहिजे, मला खूप मजा यायची आणि पार्वती कुमार डायरेक्ट करत होते. त्या दिवशी मला अस्वस्थ वाटायला लागलं, म्हटलं काहीतरी घरी जाऊन पडलं म्हणजे जरा बरं वाटेल. मी घरी गेले, एक 1/4 पाऊण तासाने जयदेवपणाला. काय झालं रोहिणी? म्हटलं असं असं झालंय. आता म्हटलं पुण्याला कोण तपासणार मला? तर माझी चुलत जाऊ, ती गायनेकॉलॉजिस्ट आहे, नशिबाने तिच्या मुलीचा 6 ऑगस्टला वाढदिवस असतो, तिचा वर्षाचा वाढदिवस तिचा, म्हणून ती बोलावणं करायला संध्याकाळी आमच्या घरी आली होती. आणि तेव्हा तिने मेन्शन केलं होतं आम्ही माटुंगालाच आहोत, नाही तर ती दुसरीकडे असायची. म्हणून मी गेले, त्यांचं घर 2nd फ्लोअरला, जिना चढून गेले. ती म्हणाली अगं तू इथं आलीस पण माझ्याकडे माझे ग्लव्ज नाही आहेत, लाड म्हणून ऑर्थोपेडिक आहेत. तिथं त्याची कन्सल्टिंग रूम होती, तिथून खाली उतरले, लाडांच्याकडे परत 2 जिने चढले. जयदेव म्हणे मग पुण्याला टॅक्सी करून जायला लागणार ना वगैरे. तुझी हाचायला लागेल, जयदेव वेडायस का तू आता या स्थितीमध्ये पुण्याला नाही घेऊन जाता येणार. मग कुठे न्यायचं कुठे न्यायचं, मग वाडी असं नाव आलं. हे सगळं झाल्यानंतर मी रात्री 1-1.5 वाजता वाडियाला ॲडमिट झाले. आणि मग त्यांनी सांगितलं मग डेट कधी दिली आहे? म्हटलं सप्टेंबरला दिली आहे. इतका आधी म्हणजे जस्ट 8वा संपत होता. आणि मग ते घाबरले, नाही नाही डिलिव्हरी थांबवा, म्हणून ती औषधं द्यायला लागले. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी बाई आल्या सकाळी आणि म्हणल्या नाही नाही बेबी नॉर्मल आहे, नॉर्मली होऊ द्या. परत आय वेंट थ्रू दोस.
तिथे वेगळा प्रयोग होत होता तुमच्यावर, ऍक्च्युअली असं म्हणावं लागणार आहे. मग फायनली घंटा वाजले कधी?
7 ऑगस्टला पहाटे मला मुलगा झाला. मुलांना जाम घाई असते, भयंकर घाई असते. मुली अशा हा ठीक आहे येऊ असं म्हणून. कारण माझ्या वेळेला मला आठवते आई नेहमी म्हणायची तू काय आधी तारीख उलटून गेली आणि नंतर हा हा तारीख उलटून गेली, आता रामनवमीला होईल, मग आता ह्याला होईल त्याला होईल, असं करत करत 8-10 दिवस काढले म्हणे मी.
ओके, मला सांगा की जेव्हा मुलगा होतो तेव्हा अर्थात मुलाला सांभाळून यु नो काम करणं जरा अवघड होतं, कारण एकतर आपल्याला माया खूप की आता ह्याला सोडून जायचं कसं यु नो. तर असं ह्या दरम्यान शाळेमध्ये असताना त्याचा एखादा प्रोग्राम मिस केला, तो नाराज झाला, अशी तुम्हाला कडकडून त्याची आठवण कधी आली आणि कधी वाईट वाटलं की यार आपण त्याला वेळ नाही देऊ शकलो म्हणून?
नाही, समहाव तसं झालेलं नाही आहे, कारण तो शाळेमध्ये असताना फुटबॉलला गोली होता तो. नंतर कधी कधी शाळेमध्ये अगदी प्रायमरीमध्ये मला आठवते त्यांनी चिमणीचा रोल केला होता, तो रडत रडत घरी आला होता, नाही मला करायचा नाही आहे वगैरे असं म्हणून रडत रडत घरी आला होता. तर का? तर म्हणे ते चिमणीचा असा तो कॉस्ट्युम वगैरे घालतात त्याला आवडत नाही असं म्हणून. पण तो म्हणजे हौसेनी त्याला करून देत होते
सासूबाई सांभाळणे.
हां, म्हणजे तो जवळजवळ 6 वर्षाचा होईपर्यंत त्यांनीच सांभाळला आहे. कारण फक्त मग मी असं करायची मी त्यांना जास्त काम पडू नये म्हणून. आणि तेव्हा असे काही 7 वाजताच्या शिफ्ट्स वगैरे नसायच्या थँकफुली, 8-8:30 वाजता घरातून निघायला लागायचं. आणि तोपर्यंत मग त्याला थोडंसं उठवून थोडंसं त्याच्या कलाने घेऊन आंघोळ बिंघोळ सगळं त्याचं व्हायचं आणि मग मी बाहेर पडायची. 93.5
रेड FM बजाती रहो.